हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मे ष्टाचत्वारिगंशश्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ओमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। नागपूर आनंदयात्रेचं काही भागाचं वर्णन सद्भक्त राणी पेंडसे आपल्याला वाचून दाखवणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नागपूर 2015 या वर्षी जे साधना शिबिर झालं त्याचा वृत्तांत सद्भक्त रमा पुणतांबेकर यांनी लिहिलाय, तो मी आज वाचून दाखवते। 28 नोव्हेंबर 2015 शिबिराचा तिसरा दिवस, सकाळी ध्यान, अनुषंगिक साधना, सत्संगाचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही सारे फडणीस काकांच्या घरी गेलो। तिथे पाद्यपूजा आणि प्रसादाचा कार्यक्रम होता। त्या सात्विक पतीपत्नींनी स्वामीजींची यथासांग पूजा केली। पूजेनंतर बोलताना स्वामीजी म्हणाले, आज साधना शिबिराचा तिसरा दिवस आहे, स्वामीजींच्या पाद्यपूजेसाठी आणि प्रसाद भोजनासाठी आपण एकत्र जमलो आहोत। 16 वर्षांपूर्वी माझा आणि फडणीस काकांचा परिचय झाला। ते नांदेडला नोकरीनिमित्त होते, तसेच पुण्यातही ते अनेक वेळेला आलेले आहेत। तेव्हा ते केंद्रातही यायचे। ते व्यासंगी अभ्यासक असून प्राणायाम आणि ध्यानासंबंधीही त्यांनी लेख लिहिलेले आहेत। विचार प्रवर्तन ग्रंथातून तसंच धार्मिक ग्रंथातून वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात। त्यांचा मुलगा आशिष हा व्यवसायाने आणि शिक्षणाने सीए असून डिव्होटेड साधक आहे। श्री रामकृष्ण मठाच्या कार्यामध्ये तो जीव ओतून काम करतो। तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे जीवा। यांच्या घरात प्रेम भक्तिभाव असून सर्व संपन्न असं यांचं जीवन आहे। पुढे स्वामीजी म्हणाले, खरं तर परमार्थ हा गुणांच्या अंगांनी प्रकट होण्याची गोष्ट आहे. परमार्थ हा वैयक्तिक असून प्रत्येकाच्या बुद्धीतच तो गुप्त रूपाने असतो. परमार्थात प्रगट होणारे गुण म्हणजे शांती, आर्जव, अमानित्व, अहिंसा, अद्वेष्टा सर्व भूतानाम, तसंच दैवी गुणसंपदा म्हणजे अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान, योग इत्यादी. आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये अधिक सरसता येण्यासाठी परमार्थ आहे. समर्थ म्हणतात, चालता बोलता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी. सर्वस्वी विषय त्यागणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शबल विषय त्यागणे शुद्ध कार्याकारण घेणे, स्वैर विषयांचा शबल विषयांचा त्याग करणं व जे धर्म आहेत असं विषयांचं सेवन करणं. जीवनाला आवश्यक असणारे विषय म्हणजे सर्वात प्रथम जीवित राहणं आणि जे धर्मीय विषय आहेत असे विषय सेवन करणं. जीवनाला आवश्यक असणारे धर्मीय विषय सेवन करीत असताना विषय ही एकच गोष्ट फक्त जगण्यासाठी गरजेची नाही. विषयात सुख आहे हे कोणी नाकारू शकत नाही. जर पंचपक्वांनांचं ताट पुढे आलं तर काय हे माझ्या नशिबी आलं असं डोक्याला हात लावून कोणी म्हणणार नाही. पण विषयात जे सुख आहे त्यापेक्षाही जास्त सुख निर्विषय होण्यात आहे आणि ते परमार्थात घडतं. विषय एका प्रमाणात सुख देणारे आहेत पण विषयांच्या सुखाला मर्यादा आहेत. आपल्याला हवा तो विषय हवा त्या वेळी मिळेलच याची कोणतीही शक्यता नाही. तसंच विषय सेवन करणारी इंद्रिये त्यांच्या क्षमतेलाही मर्यादा आहेत. ही विषय सेवनाची मर्यादाच आहे. जसजसं वय पुढे वाढत जातं तसतसं ही अधिक मर्यादित होत जाते. पुढे पुढे संपन्नता असली तरी ती भोगता येत नाही. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. या म्हणीप्रमाणे पुढे वय झाल्यावर नैसर्गिकरित्या किंवा आजारपणामुळं खाणं जात नाही अथवा खाण्यावर मर्यादा येतात. खाण्याच्या विषयांचं ते सर्व विषयांचं पाहणं, ऐकणं, फिरणं या सर्व विषयांना आपल्या आपल्या मर्यादा आहेत. स्वामीजी पुढे म्हणाले, त्यामुळेच विषयांच्या सुखावर अवलंबून असणारं हे जीवन विषयांच्या कमतरतेमुळे आणि विषय भोगणाऱ्या इंद्रियांची क्षमता कमी झाल्याने व केवळ पूर्वी भोगलेल्या विषयांच्या स्मृतीमुळे दुःखात सापडतं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्रीने ते नेले अर्धे बाळपण जरा व्याधे. जेवढं जगला त्यातील अर्ध तर रात्रीत गेलं. जरा व्याधी बाळपण यात कितीतरी जीवन समाप्त झालं. म्हणूनच विषयांच्या सुखाबरोबर एक निर्विषय सुखही असतं असं शास्त्र सांगतं. विषय तर समोर नाही तरी सुख हात जोडून उभं आहे. विषय नसताना सुखाचं सेवन होणं हे परमार्थात होतं. नामस्मरण करीत असताना अथवा ध्यानामध्ये जेव्हा सर्व विषयांचं विस्मरण होतं तेव्हा हृदय सुखाने भरून जातं. परंतु मन फार चंचल आहे. त्याचा निग्रह म्हणजे जणू वारा थांबवण्यासारखं दुष्कर आहे. नाम घेत असताना मन भाराभार फिरतं, संसाराचं स्मरण करतं, त्याला काहीही करू शकत नाही. तसंच ध्यान करीत असतानाही संसार विषय समोर उभे राहतातच. अभ्यास आणि वैराग्य एवढे दोन उपायच त्याला आहेत. वैराग्य म्हणजे शुद्ध विषय तो सेवन करणे आणि अशुद्ध शबल विषय त्यागणे. अशा प्रकारचं नियत व स्वधर्म कर्मांनी संपन्न असं जीवन जगताना अनेक विषय जरी कमी झाले तरी ध्यान करीत असताना काही गोष्टी समोर उभ्या राहतातच. त्यासाठी आत्मबल वापरावं लागतं. जर कोणी जिद्दीने बसेल आणि काय विषाद आहे मन विचार करील, काय विषाद आहे मनामध्ये कल्पना उठेल, त्याला ध्यान तेवढं अवघड नाही. अशा रीतीने जो प्रयत्न करील त्याला हळूहळू मन विचाररहित कल्पनारहित झाल्याचा अनुभव नक्की येतो. सर्व विचार जेव्हा संपतात तेव्हा ज्याच्या अधिष्ठानावर विचार उठतात ते अधिष्ठान प्रगट होतं. आचार्य असं म्हणतात की दोन मण्यामध्ये असणारं सूत्र मण्याचा विकल्प बाजूला केल्यावर जसं स्पष्ट समजतं तसं जेव्हा दोन विचारांच्या मध्ये असणारं अधिष्ठान आपोआप प्रगट होतं आणि ते आत्मचैतन्याचं असतं, ते सुखरूप असतं आणि तेथे विषयांखेरीज व्यक्तीला सुख मिळतं. पुढे स्वामीजी म्हणाले, सुरुवातीला बऱ्याच गोष्टी आड येतात, पण त्या बाजूला सारीत सारीत जो सुखाच्या तळाशी पोहोचतो आणि स्थिरावतो त्याला आपणच सर्व बनून राहिलो आहोत, नटून राहिलो आहोत असा अनुभव येतो। पण त्यासाठी त्याला आत डूब देऊन राहायला मात्र लागतं। असा जो प्रयत्न करील तो संसार सोडून देईल, नोकरी सोडून देईल, व्यवसाय करणार नाही अशा काही चुकीच्या समजुती परमार्थाबद्दल एकवटलेल्या आहेत। एक करता एक सोडून देण्याची गरज नाही। कधी कधी एखाद्याची तशी प्रेरणा असू शकते, पण ते आवश्यक नाही। समर्थ म्हणतात, कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। तुम्ही कर्म करता का नाही याला महत्व नसून, तुम्ही विचार करता का नाही याला महत्व आहे। तुम्ही संसार करता का नाही यापेक्षा तुमच्या अंतर्यामी अलिप्तता आहे की नाही याला महत्व आहे। त्यावर स्वामीजींनी पंत महाराजांचा एक अभंग म्हटला, संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगितो ज्ञानी, एकची मानव महाराष्ट्र भाषा तैसीच गिरवाण वाणी, बोले तैसा तो समजोनी, सरोवरामधी अर्ध बुडाला अनुभवी जैसा कोणी, वरी ऊन खाली पाणी। याप्रमाणे संसार करत असताना त्यात परमार्थ असला म्हणजे झालं। याप्रमाणे एक करताना एक सोडून देण्याची गरज नाही। मध्यस्थ भूमिकेवर राहून देखील प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधता येतात। जशी दोन भाषा एक व्यक्ती सहज समजून बोलत असते त्याप्रमाणेच एकाच वेळी दोन्हीही करता येतं। मोठे स्वामीजी सांगत असत की सकाळी 3 तास मौन धरावं आणि त्यावेळी ध्यान करावं, बसून नाम घ्यावं, काही वेळा ज्ञानेश्वरी वाचन इत्यादी करावं। असं हे 3 तास आत्मसुखात समाधानात शांतीत गेले की बाकी वेळ उत्तम रीतींनी आपली स्वधर्म कर्मे करावीत। जे काही आपल्या वाटेला आलेलं आहे ते उत्तम प्रकारे करावं, असं हे जीवन आहे। असं जीवन तुम्हा आम्हाला प्राप्त होवो। स्वामी स्वरूपानंद म्हणतात, धन सुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते, स्वामी म्हणे राहे देही उदासीन, पाहे रात्रंदिन आत्मरूप। तशी आत्मरूपाची ओळख सद्गुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांना व्हावी अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो। हरिओम तत्सत, असं म्हणून स्वामीजींनी निरूपण संपवलं।
कार्याची आवड, साधनेची तळमळ, व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या या सर्वांचा समतोल कसा सांभाळू शकेल? यातील सर्वात महत्वाची बाब कोणती ते कधी कधी अगदी समजेनासे होते। काय करू असा प्रश्न विचारलेला। कार्याची आवड, आपले जे गुण आहेत ते गुण गुरु कार्याकरता जरूर लावावेत। जिथं जसा सहभाग आपल्याला घेणं शक्य असेल तसा जरूर घ्यावा। आणि जर तशा प्रकारचं कार्य उपलब्ध नसेल तर अनेक कुठेतरी लावावा तो गुण, कुठे ना कुठेतरी सेवा करावी। निरपेक्ष सेवा, निरपेक्ष कामामध्ये असणं, व्यवहारिक आणि प्रापंचिक धडपड करून आपण आपल्यापुरतं नेहमीच सांभाळत असतो। दुसऱ्याकरता काही करणं हे रोज आपल्या हातून थोडं तरी घडावं, आठवड्यातून तरी थोडं तरी घडावं, महिन्यातून तरी थोडं तरी घडावं असं मी म्हणेन। आपल्या स्वभावात असलेले जे कंगोरे आहेत ते दूर होण्यासाठी देखील त्याची गरज असते। कधी कधी व्यक्ती मी म्हणेन तसं नाहीतर नाही अशा भूमिकेमध्ये असते। अहंकाराच्या नाना युक्त्या असतात। कार्यामध्ये अशा प्रकारची सगळी जी काने कोपरे असतात ते घासले जातात. कार्याची आवड असावी असं मी सांगतो. निष्काम निरपेक्ष सेवा आणि कार्य, आपले गुण समाजाला अर्पण करणं असं जरूर असावं आणि त्याच्याकरता जरा देहानेही झिजावं, मनानेही झिजावं, बुद्धीनेही झिजावं जे झिजलं जात नाही. साधनेची तळमळ, उपासनेशिवाय समाधान नाही, उपासनेशिवाय मोक्ष नाही, उपासनेशिवाय आत्मज्ञान नाही, साधनेशिवाय काहीही होणार नाही. साधनेनी मन बुद्धी चित्त तयार होतात. ज्या मनानी ज्या बुद्धीनी ज्या चित्तानी आपण प्रापंचिक जबाबदाऱ्या किंवा व्यावहारिक जबाबदाऱ्या अथवा कार्याची आवड असेल आणि कार्य करत असू तरी मन ठीकठाक नसेल तर त्या कार्यात ती व्यक्ती टिकत नाही. प्रापंचिक जबाबदाऱ्या किंवा व्यावहारिक जबाबदाऱ्या देखील स्वार्थाकडे घेऊन जायची शक्यता असते. त्यामुळे साधनेची जी तळमळ आहे ही अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि साधना यथाशक्य प्रत्येकाच्या हातून ही घडावी. आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी ती गरजेची आहे. आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्यावर पुटं चढतायत संस्कारांची, संस्कार घडतायत आणि साधनेनी त्याच्यामध्ये अजून उपकार होतो. इतर मंडळींनी आपल्यावर केलेले संस्कार आणि आपण आपल्यावर केलेले संस्कार याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक साधनेनी होतो. साधना ही आपण आपल्यावर संस्कार करण्याची गोष्ट आहे आणि आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत ही गोष्ट चालू राहील. असं कधी होत नाही की मी पोचलो. विनोबा म्हणतात की टॉलस्टॉयनी असं म्हटलंय की तुम्ही तुमचं जे इप्सित किंवा ध्येय आहे त्याला शिवलात रे शिवलात की ध्येय सुप्त आणि म्हणतं की मी निसटलो रे निसटलो आणि तुम्हाला अजून पुढे बोलवतं. असं असल्यामुळं ही साधनेची जी तळमळ आहे ती तळमळ राखून साधना करावी, स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. या बदलामध्ये मनाचं अमन होणं, मनाचं उन्मन होणं, भक्तीची अंतरंगता प्राप्त होणं, प्रार्थना अत्यंत अंतःकरणपूर्वक म्हणता येणं, आरत्या अत्यंत अंतःकरणपूर्वक म्हणता येणं, साधनेच्या तळमळीमध्ये आपण गुण संपादन करणं, जसं मानित्वाचा अभाव आपल्या ठिकाणी असावा अशी भावना, आपलं जीवन दंभरहित असावं अशी, हे सगळं साधनेमध्ये येतं. साधना म्हणजे केवळ नाम आणि ध्यान नव्हे. नाम ध्यान आणि त्याच्याबरोबरीने शक्य होईल तितका गुणांचा अभ्यास. आणि व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या या प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे पार पाडाव्यात. आपल्या शक्यतेप्रमाणे पार पाडाव्यात. कुवतीप्रमाणे याचा अर्थ यथा तथा जसं जमेल तसं असं नाही, तर आपली जी कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे संपूर्ण यथाशक्य ज्याला म्हणतात तसं. कारण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये आपण आपल्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना सन्मार्गावर लावायचा प्रयत्न करणं, त्यांचं संगोपन आणि शिक्षण एवढीच जबाबदारी नाही, त्यांना विचारांची देखील शिदोरी देणं, त्यांना उत्तम नागरिक बनवणं, या मुलांच्या बाबत जबाबदाऱ्या झाल्या. तुम्हालाही तुमच्या चिंतनाने अशा प्रत्येक ठिकाणी जबाबदाऱ्या शोधता येतील की प्रापंचिक जबाबदाऱ्या आपल्या नेमक्या काय असाव्यात, काय आपण काय पार पाडणार आहोत. आणि व्यावहारिक जबाबदाऱ्या देखील असतात, जसं सत्य राखणं, भ्रष्टाचार विरहित जीवन असणं ही व्यावहारिक जबाबदारी आहे. साधकांनी तरी या सगळ्या गोष्टी सांभाळाव्यात. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सर्वांचा समतोल कसा सांभाळू शकेल. आता उन्हाळ्याचे दिवस आले, तुम्ही माठ किंवा खोजा असं काहीतरी घ्याल आणि तो तिवईवर ठेवता. त्या तिवईची गंमत असते की तिला तीनच पाय असतात आणि त्या तीन पायांवरच ती उभी असते. त्याच्यातला एखादा पाय काढून घेतला तर तिवई उभी नाही राहू शकत. तसं आवड, तळमळ आणि जबाबदाऱ्या या प्रापंचिक साधकापुरतं जर म्हणायचं झालं तर तिवई सारख्या आहेत असं मला म्हणायचंय. याच्यातली कोणतीही एक काढून घेता येणार नाही. या सगळ्या सारख्या आवश्यक अशा समजाव्यात. जर कार्याची आवड हा पाय तिवईचा काढून घेतला असं समजा तर त्याचा परमार्थ देखील फारच जपून जपून करण्याचा स्वार्थ प्रेरित असाच परमार्थ देखील असेल. त्या परमार्थामध्ये सेवा नसेल, स्वार्थानी भरून राहिलेला आपलं नाम, आपला एकांत, आपली शांती, तो दुसरी कशा कोणाकडे पाहायला तयार नाही असा त्याचा परमार्थ असेल की ही तिवई एक पाय काढून घेतल्यानंतर पडेल अशी पडेल की त्याच्यामध्ये व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि साधनेची तळमळ आहे तर त्या गोष्टी देखील धड होणार नाहीत. कोणतीही एक गोष्ट जरी काढून घेतली, कारण निष्काम निष्कपट सेवा हा स्वभावातला भाग जर काढून घेतला तर व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळताना देखील स्वार्थ गोळा होतो. याच्या उलट व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडण्याची सवय नसेल तर कार्याची आवड असेल तरी केवळ व्यावहारिकता नसल्यामुळं तो कार्य धड करू शकत नाही. त्याला ज्ञानच नसतं. इच्छा असणं आणि ज्ञान असणं या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. असं असल्यामुळं व्यवहार ही तशी कार्यशाळाच आहे आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या देखील कार्यशाळाच आहे. या प्रापंचिक जबाबदाऱ्याच थोड्या मोठ्या केल्या की पारमार्थिक जबाबदारी होते. स्वामीजींचं जे विश्व होतं ते साधक विश्व झालं. आपलं जे प्रपंचापुरतं विश्व असतं ते अजून मोठं झालं. पण प्रपंचामध्ये तशीच भूमिका पार पाडल्यामुळं, त्याचा अभ्यास केल्यामुळं साधक विश्वाच्या वेळेला ते उभगले नाहीत. नाहीतर घरात किती लोक येणार जाणार असं म्हटल्यानंतर त्रास होण्याची शक्यता असते. बाकी सगळं जरी बरोबर असलं तरी स्वतःचं स्वास्थ्य, शांती आणि त्याचा एक परिणाम देखील असतो. जसं तुम्हाला सांगून वैठी वाटेल की स्वामीजी आजारी असताना देखील त्यांच्या घरातले ढेकूण हटत नव्हते, पॅरालिसिस झालेला असताना. कारण लोकांच्या कपड्यांवरून यायचे, त्यांच्या जाजमामध्ये बसायचे. पण याकरता लोकच आपल्या घरात येऊ नयेत हा उपाय त्यांनी केला नाही. मला सांगायचं काय ते नीट लक्षात घ्या. जी सेवा, जी तळमळ, त्यामुळे त्यांचं विश्व वाढलं आणि व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांमधून ते कार्याचाही समतोल राखू शकले, कार्याच्या बाबत देखील योग्य दृष्टिकोन घेऊ शकले. कारण व्यवहार तारतम्याने नेहमी होत असतो. कोणीतरी त्यांना असं म्हणालं की पुण्यामध्ये साधक येतात, त्यांची कुठेतरी हॉल घेऊन उतरण्याची सोय आपण केली पाहिजे, त्यांचं स्नान, त्यांच्या विश्रांतीच्या गोष्टी, त्यांचं भोजन. ते म्हणाले की पुण्याला किंवा गोंदवल्याला अशा करता ते केलं जातं की तिथं दुसरं काही, पावसला किंवा गोंदवल्याला की तिथं गेल्यानंतर काही मिळण्याची शक्यता नसते. सद्गुरूंकडून श्रवण करणं हा प्रसाद आहे. बाकी पुण्यासारख्या गावामध्ये आपली आपली सोय लोक पाहू शकतात. प्रपंच करत असताना जो ते तारतम्य त्यांनी राखलं तर ते त्यामुळे कार्यामध्ये देखील असं वाहवत न जाण्यामध्ये त्याचा त्यांना उपयोग झाला. म्हणून साधनेची तळमळ, व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि कार्याची आवड या किपाईवर चांगलं उत्तम साधकाचं जीवन उभं राहू शकतं. आणि सुरुवात कुठून करावी? सुरुवात आपल्या घरापासूनच करावी. एकदम कार्य किंवा फार मोठी साधना, प्रापंचिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणं, व्यावहारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणं आणि दिवसातून एखादी कार्यासंबंधी गोष्ट करणं. आठवड्यातून एखादी कार्यासंबंधी, एवढंच मी सांगेन. पण आपल्या गुणांचा, आपल्या देहाचा कुठंतरी उपयोग अशा सेवेसाठी जरूर करणं, दिवसातून, चार दिवसातून, दहा दिवसातून, महिन्यातून, अशा तारतम्याने आपण असावं. यातील सर्वात महत्वाची बाब कोणती ते कधी कधी समजेन असे होते. या सगळ्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. याच्यातली सर्वात महत्वाची कोणती नाही. साधना ही अतिशय महत्वाची, पण जर बाकीची अंग त्या साधनेला प्राप्त झाली नसतील तर तो साधक अगदी एकटा पडतो. नंतर त्यांचे चेहरे पाहवत नाहीत, इतके एकटे एकटे कसे तरी असे होऊन जातात. याचं कारण व्यावहारिक प्रापंचिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवलेली असते. माझ्या माहितीचे एक जण आहेत, अगदी उमेदीच्या काळामध्ये मुलांकडे अतिशय दुर्लक्ष करून कुठेतरी परगावी जाऊन राहून साधना केली आणि मग नंतर घरी आले तर घरी त्यांना कोणी विचारेन असं झालं. ते घरात नको होते, ते कशाकरता आले असा भाव निर्माण झाला बायकोच, पत्नीचा देखील, बाकीच्यांचा द्या सोडून. कारण मग त्यांची सगळी तंत्र, तुम्ही घरात असता तेव्हा तुम्ही घरात असण्याची सवय असते, तुम्ही घरातून दूर गेल्यानंतर घरातून दूर जाण्याची सवय असते, परत घरात स्थान मिळत नाही. त्यामुळे कुठलंही एकांगी अयोग्य आहे. घराला धरून म्हणजे प्रापंचिक व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळून साधनेची तळमळ, त्याच्याबद्दल उत्तम काम करून मग कार्याची आवड जे आहे तर त्याच्यामध्ये देखील योग्य रीतीने तारतम्याने आपण असावं. खुंटा हा प्रत्येक ठिकाणी महत्वाचाच आहे आणि हे तीनही महत्वाचे खुंटेच आहेत, एखादा सुटला तर चालत नाही. असाच एक अजून चांगला प्रश्न बरेच दिवस होता की अहंकार आणि मीपणा हा परमार्थामध्ये मोठा अडथळा आहे असं आपण नेहमी सांगता. केंद्रात अहंकार कसा कमी करायचा याच्या युक्त्या पण आपण सांगता. प्रश्न असा येतो की अहंकार कमी करता करता कधी कधी नकळत स्वाभिमान गमावला जातो. त्यामुळे अहंकार आणि स्वाभिमान ह्यात किती गॅप असावी हे कळत नाही. भोळेपणा असणे हे सुद्धा कधी कधी त्रासदायक होते. माझी वृत्ती अशी आहे की कोणाला ठामपणे नाही म्हणता येत नाही, त्यासाठी स्वभावात काय बदल अपेक्षित आहे? अमेरिकेतून एका मुलाने विचारलेला प्रश्न आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. किंवा स्वाभिमान राखणे आणि अहंकार येऊ न देणे यातला बॅलन्स कसा साधावा असा प्रश्न आहे. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही परमार्थाचं श्रवण करता, तुमच्या जीवनावर त्याचा प्रयोग करता, प्रयोग करण्याचा प्रयत्न करता, हे करत असताना तुमच्या दृष्टीमध्ये फार फरक पडतो. सगळीकडे परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करायला सांगितलं जातं आणि तुम्ही प्रामाणिकपणाने तसं करता, पण तुम्ही हे प्रामाणिकपणाने करता आणि उदात्त भावनेने करता हे समोरच्याला समजत नाही आणि तो तुम्ही भोळे आहात असं समजून तुमच्या उत्तम गुणांचा तुमच्या उदात्त दृष्टीचा गैरफायदा घेतो. बरोबर आहे. तुम्ही श्रवण करत असता, तुम्ही साधना करत असता, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे तुम्ही ऐकत असता आणि समोरचा भेदाभेद करण्याच्या दृष्टीने वागणारा, तुमच्यावर हरघडी वरचढ होऊ पाहणारा तुमच्या लक्षातच येत नाही. आणि मग साधकाला त्रास व्हायला सुरुवात होते. मी तर इथं ऐकलं तसं अहंकार विवर्जित राहण्याचा प्रयत्न करतो, त्याचा उलटाच परिणाम झाला. कारण अपमान झाला देहाचा, तर देह मन बुद्धी मी नाही असा मी प्रयत्न केला. समोरच्या माणसाला अजून दोन पावलं पुढे टाकायला मी संधी दिली आणि मग शेवटी शेवटी त्याच्या आत्म्याचा अपमान व्हायला सुरुवात होते, त्याचा आत अपमान व्हायला सुरुवात होते. त्याला जी बरोबरीची वागणूक आहे ती न मिळाल्यामुळं तो हैराण व्हायला सुरुवात होते. आणि असा त्रास ज्यांना होतो त्यांची मग झोप उडते. का लोक आणि मग त्या समूहाबरोबर जर तुम्ही स्वाभिमान दाखवायला गेलात तर त्यांना खपत नाही, बराच दीर्घकाळ संघर्ष करायला लागतो परत जागेवर येण्यासाठी. माणसानी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. दुसऱ्यांनीही ते आपल्याशी वागताना त्याचं तारतम्य राखलं पाहिजे. आपण एखाद्याला महत्व देऊन अथवा महत्ता देऊन अथवा उदात्त विचारांनी चालतो याचा अर्थ माती भुसभुशीत लागली आता कसंही खणा असं नाहीये हे त्याला समजलं पाहिजे. असं जर नाही झालं तर तुमची उदात्त भावना देखील कोलमडून पडेल काही काळांनी. कारण तुम्हाला बोध झालेला नाहीये, देहाचा कितीही अपमान झाला तरी आपल्याला फरक पडत नाही असं तुम्हाला कुठे आहे. तुम्ही तर प्रयोगशील आहात, प्रयोग करता आहात, त्याच्यातून उद्भवलेले हे प्रश्न आहेत. अहंकार आणि मीपणा हा परमार्थामध्ये मोठा अडथळा आहे. म्हणून ज्यांना हे म्हणजे अव्यवहाराच्या पातळीवर जाऊन पोचतं, समर्थ म्हणतात ना आपला मगज राखणे काहीतरी, प्रत्येकाला आपलं स्वतःचं महत्व अथवा किंमत राखून वागता आलं पाहिजे. दुसऱ्याला महत्व देतो याचा अर्थ त्यांनी तुम्हाला काही म्हटलं तरी चालेल असं नाही, असा सिग्नल तुमच्याकडून जाणं गरजेचंच आहे. जर नाही गेला तर तुमची व्यवहारात कठीण परिस्थिती होते. कधी कधी एखाद्याचा स्वभाव तसा असतो, तो गरीब असतो, त्याला ताबडतोब प्रतिउत्तर सुचत नाही, अशा वेळेला त्याची मोठी कोंडी किंवा पंचायत होण्याची शक्यता असते. म्हणून त्या साधूंची गोष्ट आहे की साधूंनी सापाला सांगितलं की ज्याला त्याला चावतोस या भागात यायला लोकांना त्रास होतो, तू हे चावणं सोडून दे. आणि मग नंतर दोन चार दिवसांनी साधू तिथून जाताना तो साप अर्ध मेला जवळपास, कोणी दगड मारलाय कोणी काही, तुमच्या उपदेशाचा हा परिणाम आहे असं साप साधूला म्हणाला. तुम्ही म्हणालात कोणाला चावू नको तर लोक मला दगड मारायला लागले. तेव्हा साधू असं म्हणाला की तू फुत्कारू नको असं मी तुला म्हटलं तर का. शेवटी हे तारतम्याचीच गोष्ट आहे, तुम्ही व्यवहारात कसं वागायचं. समर्थ म्हणतात ना काहीतरी सोय धरावी आगांतुक गुणांची, तसं हा आगांतुक गुण आहे, दुसऱ्याला निष्कारण वरचढ होऊ न देणं. सर्वसामान्यपणाली लोकांची वागण्याची तऱ्हा अशी असते की तू माझ्या खालीच, मी श्रेष्ठ, अगदी झालंच झालं तर तू आणि मी बरोबरीच आहे. पण तू आणि मी बरोबरीचे एवढं सुद्धा समजायला थोडा संघर्ष कधी कधी करावा लागतो. जर करावा लागत असेल तर करावा, कारण हा संघर्ष अहंकाराकरता नाहीये, तर तुमचा पुढचा बराच काळपर्यंत होणारा अपमान आणि आत्मवंचना तुमची त्यामुळे जी होते ती टाळण्याचा हा उपाय आहे. त्यामुळं असा अर्थ नाहीये की परमार्थी माणसाचा कोणीही यावा आणि अपमान करावा अशी गोष्ट नाहीये. ही तर चुकीची समजूत आहे. विवेकानंदांची गोष्ट मी अशी ऐकली ती की त्यांचे भगवे कपडे पाहून जहाजावर जे सहप्रवासी होते त्याच्यात एक पादरी होता आणि तो कितीतरी टीका करत होता, जे त्यांच्या वेशावर बोलत होता, तुमच्या देशात असलेल्या निर्णया समजुती कशा चुकीच्या आहेत, अशास्त्रीय आहेत याच्यावर बोलत होता, धर्मावर टीका करत होता, अध्यात्मावर टीका करत होता. तर विवेकानंद म्हणाले बास त्यांनी फार प्रतिवाद केला नाही, पण तरीही त्याला समजलं नाही. तेव्हा त्यांनी त्या डेकवर त्याला उचललं आणि म्हणाले की माझं तुला असलेलं उत्तर म्हणजे तुला खाली टाकून देणं. विवेकानंदांची गोष्ट सांगतोय, कोणाचा धर्म श्रेष्ठ आहे काय, पण मला आता असं कळतं की माझं बळ जास्त आहे आणि मी तुला फेकून देऊ शकतो. तात्पर्य असं की सहन करणं, ऐकून घेणं आणि तुमचा ऐकून घेण्याचा निष्कारणच दुसऱ्यांनी लाभ उठवत राहणं हे होऊ देऊ नये. मात्र तेवढी गोष्ट झाल्यावर परत प्रेम राखून राहावं, तुटलेली सूत्र परत जुळवण्याचा प्रयत्न करावा, पण हे एका कौशल्याचं काम आहे असं मला वाटतं. आपल्या इथं आपल्या देशामध्ये देखील अशी गडबड झाली की एका बाजूनी सर्वोदय ही एक एवढी उत्तुंग विचाराची संस्था निर्माण झाली विनोबांच्या नेतृत्वाखाली. सुरुवातीला गांधीजींचा आशीर्वाद घेऊनच हे सगळं झालं, पण गांधीजी नव्हे तर सगळ्यांनाच ओलांडून ती पुढे गेली. विनोबा जय जगत म्हणायला लागले. आणि पारमार्थिक दृष्ट्या असे अनेक विश्व बंधुत्वाविषयीचे प्रयोग झाले पाहिजेत असं त्यांना वाटलं. त्याच्यातून त्यांचा स्वतःचा विकास, त्यांचा स्वतःचा विचार विकसित झाला की पूर्वी हिंसेवर सगळं अधिष्ठित होतं, हळूहळू हे अहिंसेकडे जाईल असं तत्वज्ञान ते मांडू लागले. त्याला मोठा पाठिंबाही मिळाला. आज जी जगाची परिस्थिती आहे ती पाहिली तर ते सगळं चुकीचं होतं असं लक्षात येतं. असं काही घडलं नाही. हिंसेवर आधारित जग हिंसेकडेच वेगाने चाललेलं आहे, शस्त्रांवर आधारित जग शस्त्रांकडेच वेगाने चाललेलं आहे. पण आपल्या देशामध्ये एक संप्रदायच निघाला, त्याला समाजवादी असं नाव पडलं. ते भोळे, भोंगळ, भोळसट आणि मग अनेक काही विशेषण त्याच्या पुढे येतील असं वर्तन करू लागले. त्याकरता या देशातल्या अनेक गोष्टी ज्या ज्या चांगल्या आहेत त्या मोडकळीला काढाव्यात आणि उदार दृष्टिकोन घ्यावा अशी शिकवण द्यायला लागले. राष्ट्र म्हणून विनोबांचं काही जरी असलं तरी राष्ट्र म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमचा विचार दुसरे वेगळेपणाने करतायत, त्यांच्या ठिकाणी जय जगत जर भावना नसेल तर तुमचा उपयोग काय? तुमचं तत्वज्ञान हे तुमच्यापाशी केवळ राहतं असं बघता बघता आपल्या देशाचं त्या काळात अशी विचारसरणी राज्यकर्त्यांवर देखील असल्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये आपण मागं पडलो. त्यामुळे स्वाभिमान, अहंकार हा व्यक्ती करता आहे, समाजाकरता आहे, राष्ट्राकरता आहे, ही गोष्ट तुमच्या बुद्धीमध्ये पाहिजे. वर्तनामध्ये मात्र तुम्ही योग्य त्या तारतम्यानी वर्तन करणं गरजेचं आहे. जे व्यक्ती करता आहे तेच सर्वांकरता आहे. असं असल्यामुळं अहंकार आणि स्वाभिमान, हा जो अहंकार आहे, साधनेनी अहंतेचं मूळ स्वरूप आपण देहातीत हे समजून घ्यावं. पण त्याचा अर्थ जोपर्यंत देह आहे आपला तोपर्यंत त्याला नीट राखायचा नाही असं नाही. त्याचा सतत अपमानच होत राहावा असं नाही, मानाची अपेक्षा नको. पण दुसऱ्याला त्याचा अपमान करण्यासाठी देखील मुभा द्यावी असा त्याचा अर्थ नाही. म्हणून स्वाभिमान ही वृथा जाणारी गोष्ट आहे असं कृपा करून मानू नका. जोपर्यंत कसं आहे की सगळ्यांच्याच ठिकाणी जर एखादं तत्व मुरलं तर मग तुम्हाला त्याचा धोका नसतो, त्या विचारांचा नाही. तर सद्विचारांचा देखील धोका, त्याच्या टोकाच्या आचरणाचा देखील एक धोका असतो. आणि हे नीट लक्षात घेतलं नाही. राष्ट्र आणि या सगळ्या गोष्टींचा विचार जाता जाता मी सांगितला, पण व्यक्तीला मात्र ते फार त्रासदायक होतं. जर हे नीट सांभाळता आलं नाही तर व्यक्ती मात्र वारंवार निस्तेज होते. त्यामुळे ते न होता आपण राहावं. अहंकार आणि मीपणा हा परमार्थात मोठा अडथळा आहे. आपण नेहमी सांगतात केंद्रात अहंकार कसा कमी करायचा याच्या युक्त्या आपण सांगता. हा आपल्या दर्शनाचा मुद्दा आहे, वर्तनाचा नाही, हे लक्षात ठेवा. पंडिता हा समदर्शिनहा असाच श्लोक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता हा समदर्शिनहा. अहंकार कमी करता करता नकळत स्वाभिमान गमावला जातो अशी परिस्थिती येता कामा नये. तुम्ही तुमच्या स्वतःच्या देह म्हणून जोपर्यंत आहे, अगदी रामकृष्ण म्हणत असत, ज्ञात्याचा जरी देह झाला तरी देखील तो भक्तीचा मी, कर्माचा मी, ज्ञानाचा मी, असा काही ना काहीतरी मी राखून काम करत असतो असं रामकृष्ण म्हणायचे. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशा या बाष्कळ गोष्टी की अहंकार आणि स्वाभिमान, आपला आपल्याला मान अपमान राखता आला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचा अपमान करू नका, ते तो परमार्थ आहे. पण तुमचा जर कोणी अपमान वारंवार करत असेल तर तुमच्या कटाक्षातून, तुमच्या शब्दातून, तुमच्या अबोल्यातून तुम्ही काही ना काहीतरी दर्शवणं हे गरजेचं आहे. आणि ते तुमच्या परमार्थाला बाधक नाही हे मी तुम्हाला नक्की सांगतो. कारण असं वारंवार झाल्यामुळे जो तुम्हाला रात्रंदिवस त्रास होईल त्या त्रासाला गंती नाही. मग तुम्ही धड ध्यान देखील करू शकणार नाही. ती व्यक्ती आठवत राहील जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते, जी तुमचा अनुमान करते. त्यामुळं हे जे प्रयोग आहेत, हे प्रयोग हा दृष्टी आणि वर्तन याच्यातला भाग आहे. काय ग एक खूप चांगला प्रश्न आला बर का. नणंदा भावजया या घरगुती नात्यांमध्येही बरोबरीची भावना ठेवावी की पडती बाजू घ्यावी, येथे कितपत मी ठेवावा. किती चांगला प्रश्न आला. मी तेच सांगतोय की बरोबरीनी माणसानी माणसाशी माणसाच्या बरोबरीनी राहावं. लग्न झाल्यानंतर पहिला महिना, दोन महिने, चार महिने, वर्ष ठीक आहे, तू नवीन आहेस. ते तर ऑफिसमध्येही घडतं की तुला काही माहीत नाहीये इथलं कसं असतं ते. असं नवीन काम करणाऱ्या माणसाला ऐकायला मिळतं, इथं असं आहे, इथं तसं आहे, असं सांगत राहतात. पण एकदा तिथं कसं आहे हे समजल्यानंतर त्याला सतत तू इथं मागवाहून आलेला आहेस, तुम्ही ऑफिसमध्ये ऐकता का, सहन करता, नाही करत. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीने परिपूर्णतेने समजतात तेव्हा या दोन नात्यांमध्ये देखील बॅलन्सच असणं गरजेचं. थांबा, इथं काय विचारले, पडती बाजू घ्यावी का, तुम्ही कोण आहात, नणंद आहात का भाऊजाय आहात? आणि हा लहान आहात का मोठे आहात? बरोबर. मला तर वाटतं की तांबे काकू तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. तर तुम्ही लहान जरी असाल तरी लहान यालाही काहीतरी मर्यादा आहे. एकदा तिशी ओलांडल्यानंतर काय लहान, एका लहान आणि मोठा हा देखील काही एक अनुभव घेतल्यानंतर फार फरक न राहता मैत्रीची भावनाच असावी. निदान पडती बाजू सतत घ्यायला लागणं हे चांगलं नाही, पण पडती बाजू घ्यायला लागते म्हणून अग्रेशन दुसऱ्याला आपल्याला बरोबरीने त्यांनी वागवलं पाहिजे अशा रीतीने समजेल अशा एका युक्तीने आपलं वर्तन हवं असं मी सांगतो. हा प्रश्न देखील परमार्थात अडतो बरं का, कारण ध्यानाला बसलेला असताना भावजाई जर येऊन गेली, चार दिवस राहून गेली आणि ती तिच्यामुळे घरात कलह निर्माण होत असेल, कधी कधी काय होतं, आईची आणि तिची इतकी मैत्री असते घट्ट आपल्या मुलीची की मग ती घरातल्या चार गोष्टी निष्कारण सांगते, असं असतं तसं असतं मला असं होतं तसं होतं, आणि ती आपलं मन मोकळं करत असते पण ही फारच मनावर घेते. तर या मानवी स्वभावातल्या त्रुटी आहेत. खरं म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण वागायचं कसं हे न समजता सगळं घडतं. म्हणजे एखादी सासू देखील तिला चांगलं तारतम्य वागण्याचं ज्ञान वगैरे, मुलं मोठी होतात, लग्न होतं, ती साहेब बनते, असं होतं, तिला असं सगळं काही कळलेलंच नसतं. असं असल्यामुळं मोठे घोटाळे त्यामुळं होतात. घर कोणाचं, तुझं की माझं, या घरात माझा अधिकार आहे असं भावजय जर म्हणायला लागली, अशा अनेक गोष्टी निष्कारण निर्माण होतात. मला असं वाटतं की नणंद आणि भावजय या दोन्ही इथं केंद्रात घेऊन या तुम्ही. एक केंद्रात येणारी आणि एक केंद्रात न येणारी हा मेळ बसणं फार कठीण आहे असं मला वाटतं. कारण दोघींनी श्रवण केलं तर बरोबरीने वागणार ना. विषयांतर जरी झालं तरी हा प्रश्न फार चांगला आहे असं मला वाटतं. याला आपण आपल्या योग्य तारतम्याने, मात्र पडती बाजू वगैरे असं नाही तर बरोबरीचीच अपेक्षा धरावी. भारतात, भारत ही भूमी अशी आहे की सिकंदराने त्या पुरु पौरस त्याच्याशी युद्ध होताना त्याला पकडून आणला आणि साखळदंड बांधलेल्या अवस्थेत पौरस उभा होता. सिकंदर म्हणाला की मी तुला कसं वागवावं अशी तुझी इच्छा आहे. तो म्हणाला राजाला असं बांधून आणलेलं बरोबर नाही, राजाला राजासारखं वागवलं पाहिजे असं त्यांनी बाणेदार उत्तर दिलं सिकंदराला. आपण नेहमी लक्षात ठेवावं की निष्कारण पडती बाजू आणि या अशा गोष्टी कधी कधी जाऊ देत असं म्हणूनच घडतात. तर त्या व्यक्तीला योग्य तिथं ठाकठीक आपल्याशी वागण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी जे करायला लागेल ते सुरुवातीला करा, थोडं प्रेम राखून, आणि मग छान मैत्रिणी राहा. अशी मजा आहे. आपण एक 5 मिनिटं नाम घेऊ, उद्या शिवरात्र आहे. आपल्या हृदयाच्या ठिकाणी शिवलिंगाची भावना करू. आपला अवधान हाच जणू अभिषेक. जीवाला शिवाचा शिवत्वाचा स्पर्श. शिवाय 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 आपल्या हृदयस्थानी जे शिवलिंग आपण पाहत आहोत ते आपल्या मूळ निर्गुण निराकार अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन गेलं. आपल्या सगळ्या चित्तवृत्ती ऊर्ध्वगामी होऊ देत, मस्तकाकाशात चिदाकाशात ध्यानाला बसू. Hari, 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 Swamiji, 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 Narayana, Prabhu, Hari, Hari, Hari. Hari, Hari, Hari. Bula Pundali Kavarade Hari Vithala. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि हरि।
श्री राम।